बिल हिल्टन आणि एरिकाची गुलाबी कहाणी ऐकलीत. आता चौपाटीला जेव्हा जाग येते या चित्रपटातलं एक झकास गाणं ऐकूया. दोस्त हो, चौपाटी हा शब्द उच्चारला आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला की नाही? आठवतोय शिवाजी पार्कचा तो समुद्रकिनारा, सुंदर तरुणींनी फुललेला शिवाजी पार्कचा कट्टा आणि फुलाभोवती भुंग्यानं गुंजार करावा तसे त्यांच्या भोवती चक्रा मारणारे ते तरुण. आपल्या चित्रपटाचा नायक राजेश अगदी याच, आपल्या नेहमीच्या आवडीच्या कामगिरीवर निघालाय स्कूटरवर बसून. कुठली कामगिरी म्हणून काय विचारताय, गाणंच ऐका ना.
शनी रविवारी चौपाटीच्या नाक्यावरी जातो स्कूटरवर बसून मारतो लाईन पोरीवरी. दर शनी रविवारी चौपाटीच्या नाक्यावरी जातो स्कूटरवर बसून मारतो लाईन पोरीवरी. दर शनी रविवारी आहे मी हिरो रूपारेलचा, शौक मला सिनेमाचा, शौक मला सिनेमाचा. सौंदर्याचा नेहमी भुकेला शाहीर मी प्रेमाचा, शाहीर मी प्रेमाचा. डिंपल काजल अन माधुरी स्वप्नी येती माझ्या घरी, गाणी प्रेमाची त्यागात घट्ट मिठा मला मारी. तर शनी रविवारी चौपाटीच्या नाक्यावरी जातो स्कूटरवर बसून मारतो लाईन पोरीवरी. तर शनी रविवारी पार्क शिवाजी मधुर मनोहर सतत येत रहावे, सतत येत हो रहावे. लावण्याचे फिरते प्रदर्शन दाद देत हो बघावे, दाद देत हो बघावे. आल्या नीना वीणा मीना तुल ढोळ्यांचा राहीना, काय बघावे कळेना काय बोलावे सुचेना. दर शनी रविवारी चौपाटीच्या नाक्यावरी जातो स्कूटरवर बसून मारतो लाईन पोरीवरी. दर शनी रविवारी तर अरुणा पालकरांची कॉलेज क्वीन रुईयाची, कॉलेज क्वीन रुईयाची. टॉप फिगर अन सुंदर मुखडा जळमळ होई जीवाची, जळमळ होई जीवाची. देवा पाव माझ्यावरी कर असं काहीतरी, माझ्याकडे ती बघून गोड हसेल कधीतरी. तर शनी रविवारी चौपाटीच्या नाक्यावरी जातो स्कूटरवर बसून मारतो लाईन पोरीवरी. तर शनी रविवारी